आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मुराली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान मध्य प्रदेश बिहार आणि आसामच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले। प्रत्येक व्यक्तीक त्याच्या क्षमते प्रमाण काम दिवप आणि प्रत्येक फॅमिलीक समृद्ध करपा खातीर देशाच्या विकासाकडे जोडप हे फक्त सहकारी चळवळी वरवीं शक्य असा असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगला। भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100 दिसांच्या क्षयरोग मुक्त भारत मोहिमेक लागून देशभरात 5 लाखा परत चढ क्षयरोग दुयेंती सापडल्यात। आयसीसी दादल्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात भारत पाकिस्ताना आड आज खेळटलो। ही मॅच दुबईन भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2:30 सुरू जातली। बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल बेंगलुरून यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्साक 33 धावण्यांनी हरयली। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले। हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 119वो भाग आसतलो। आकाशवाणी दूरदर्शनच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो। तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचे थेट प्रसारण जातले। हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी कार्यावळ प्रसारित करतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान मध्य प्रदेश बिहार आणि आसामच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले। मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यातल्या बागेश्वर धाम वैजकी आणि विज्ञान संशोधन संस्थेचो ते आज बुनियाद घालतले। तशेंच प्रधानमंत्री मोदी भोपाळात जावपी 2 दिसांच्या जागतिक गुंतवणूकदार शिखर सभेचे उक्तावण करतले। प्रधानमंत्री फाल्यां बिहारातल्या भागलपुराक भेट दितले। ते पीएम किसान येवजणेचो 19वो हप्तो जारी करतले आनी बिहारात वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी सुरवात करतले। हाका लागून देशभरातल्या 9.7 कोटी परत चढ शेतकारांक 21,500 कोटी रुपया परत चढ थेट फायदो मेळटलो। प्रधानमंत्री मोदी झुमोयर बिनांदिनी कार्यावळी खातीर गुवाहाटी शहराक भेट दितले। आसामातल्या च्या उद्देग आनी उद्देगीकरणाक 2 वर्सां पुराय जाल्ल्याचो उगडास करपा खातीर ही कार्यावळ आयोजित केल्या। मंगळारा प्रधानमंत्री गुवाहाटीन एडवांटेज आसाम 2.0 इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर समिटाचे उक्तावण करतले। प्रत्येक व्यक्तीक त्याच्या क्षमतेप्रमाण काम दिवप आणि प्रत्येक फॅमिलीक समृद्ध करपा खातीर देशाच्या विकासाकडे जोडप हे फक्त सहकारी चळवळी वरवीं शक्य असा असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगला। केंद्राच्या यत्नांक लागून आणि सहकारी चळवळीक दिल्ल्या खाशेल्या प्रोत्साहनाक लागून फाटल्या 3 वर्सांत सहकारी क्षेत्राची नेटान वाढ झाल्या। पुण्यात जनता सहकारी बँकेच्या प्लॅटिनम महोत्सव कार्यावळींत उलोवप करतना शाह हांणी सांगले, मोदी सरकारान देशाच्या सहकारी क्षेत्राक नवो आयाम दिला। केंद्रीय नोंदणीकृत सहकारी संस्थांचे पहिले प्रादेशिक कार्यालय पुण्यात सुरू जातले असे त्यांनी सांगले। देशभरातल्या सहकारी बँकांक अर्थिक अडचणींतल्यान भायर सरपाक मदत करपा खातीर अम्ब्रेला संघटना तयार केल्या आनी संस्था सगळ्या सहकारी बँकांक घटमूट करपा खातीर वावुरतली असे तांणी म्हळे। हाजे आदी केंद्रीय घरमंत्र्यांनी पुण्यात अस्तंत विभागीय मंडळाचे 27वे बसकेचे अध्यक्षपद सांभाळे। सहकारी बँकांनी आपल्या कार्यावळीत तंत्रगिन्यान आपणावपाचो उलो तांणी मारला। सहकारी क्षेत्रा संबंधित शिक्षणाक चालना दिवपा खातीर सहकारी विद्यापीठ विधेयक हाडटले असे तांणी सांगले। या वेळार मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी विमानन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तांत्रिक शिक्षण राज्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। दिल्लीच्या 8व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन फाल्यां म्हळ्यार सोमारच्यान सुरू जातले। हे अधिवेशन 3 दीस चलतले। दिल्ली विधानसभेन एका अधिसुचोवणेन म्हळा, सभाघरांतल्या नव्या वेचून आयिल्ल्या वांगड्याक अधिवेशनाच्या पहिल्या दिसा सोपूत दितले। विधानसभेच्या अध्यक्षाची वेचणूक त्याच दिसा जातली। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना विधानसभेत उलोवप करतले आणि फाटल्या सरकाराच्या कामा संबंधित कॅग अहवालूय सादर करतले। मजगती दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि आमदार अरविंदर सिंग लवली हांची प्रोटम स्पीकर नेमणूक केल्या। सिंग नव्यान वेचून आयल्ल्या आमदारांक सोपूत दितले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात। उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी विद्यार्थ्यांनी आपली तांक वापरून देशाच्या प्रगतीन योगदान दिवचे असो उलो मारला। धनकर हांणी काल महाराष्ट्रांत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दिक्षांत समारोहांत उलोवप करतना अर्थवेवस्था आनी तंत्रगिन्यानाच्या मळार भारताची नेटान वाड जाल्ल्याचो उल्लेख केलो. भारत संवसारांतली तिसरी व्हडली अर्थवेवस्था जावपाचे वाटेर आसा आनी तरणाट्यां खातीर वेगवेगळ्या क्षेत्रांनी अमर्यादीत संधी उपलब्ध आसा हाचेर तांणी भर दिलो. भारताची संवसारीक अर्थीक महाशक्त उदय जाल्ल्याचो उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी सांगले, संवसारांतले 15% अर्थीक वेव्हार भारतांत जातात जे डिजिटल जोडणी स्टार्टअप आनी नवनिर्माणच्या बळग्याचे प्रतीक आसा. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100 दिसांच्या क्षयरोग मुक्त भारत मोहिमेक लागून देशभरांत 5,00,000 परस चड क्षयरोग दुयेंती सापडल्यात. हे मोहिमेन वांटो घेवपी 455 जिल्ल्यांनी 3,57,000 वयर क्षयरोग दुयेंतींचे निदान जाला. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान सांगला की केसी सोडून काडपाचे यत्न बेगीन जाल्ल्यान, निदानान कळाव उणो जाल्ल्यान, वखदां प्रतिरोधक केशी बेगीन वळखुपाक आनी उपचाराचे परिणाम सुदारून 10 कोटी परस चड दुबळ्या व्यक्तींची तपासणी केल्या. या मोहिमेक लागून 10,00,000 निक्षय शिबिरांनी आधुनिक क्षयरोग निदान साधना लोकांच्या घरांक लागी हाडपाक आदार केला. फुडें क्षयरोग सेवांचो पावंडो वाडोवपा खातीर चड पयसुल्ल्या वाठारांनी कव्हरेज सुनिश्चित करपा खातीर 836 निक्षय वाहन वापरल्यात. ही मोहीम सुरू जाले उपरांत 2.4 लाखां वयर निक्षय मित्रांनी निक्षय शपथांतल्यान नोंदणी केल्या. भलायकी सेवा हो मुळावो हक्क आनी विशेष अधिकार न्हय अशें परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांणी काल म्हळां. काल नवी दिल्लीन जाल्ल्या 12व्या आंतरराष्ट्रीय भलायकी संवादांत उलोवप करतना डॉ जयशंकर हांणी जागतीक दक्षिणांतले देश अनिश्चित पुरवण साखळीन जागतीक अर्थवेवस्थेच्या अनिश्चिततायेक वंद करूंक शकनात अशें स्पश्ट केले. जागतीक भलायकी सुरक्षे खातीर भारतान दिल्ल्या योगदानाचो उल्लेख करून तांणी सांगले, पयलो प्रतिसाद दिवपी उदरगत भागीदार पुरवण साखळी धुवो आनी भलायकी उपाय पुरवणदारान भारताची खासा परिस्थितीत महत्वाची भूमिका आसा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदले गव्हर्नर शक्तिकांत दास हांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे मुखेल सचिव द्वितीय म्हणून नेमणूक केल्या. दास हांची निवड मंत्रिमंडळाची नेमणूक समितीन मान्य केल्या. 1980 वर्साच्या तामिळनाडू कॅडराच्या बॅचेचो तो निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आसा. दास हांचो कार्यकाळ फुडल्या आदेशा मेरेन प्रभावी थारतलो. बायलांच्या FIH प्रो लीग मॅचीन काल भारतान जर्मनी 8-1-0 अशें म्हत्वाचे जैत नोंद केले. भुवनेश्वरांतल्या कलिंगा स्टेडियमाचेर जाल्ल्या मॅचीन भारताची स्टार ड्रॅग फ्लिकर दिपिकान 12व्या मिनटार पॅनल्टी कॉर्नरांतल्यान निर्णायक गोल केलो. पयल्या कॉटराक 3 मिनटां उरिल्ली आसतना पॅनल्टी कॉर्नरांतल्यान दिपिकान गोल करून भारताक आघाडी मेळून दिली. भारताची फुडली मॅच 24 फेब्रुवारीक नेदरलँड्सा आड जातली. ह्या जैताक लागून भारत पॉयंट टक्ट्यान 7व्या क्रमांकाचेर पावला. ICC दादल्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटान भारत आज पाकिस्ताना आड खेळटलो. ही मॅच दुबईन भारतीय वेळाप्रमाण दनपरां 2:30 वरांचेर सुरू जातली. रोहित शर्माच्या फुडारपणाखाला भारतान बुधवारा बांगलादेशीचेर 6 विकेटींनी जैत मेळून आपले मोहिमेक प्रभावी सुरवात केल्ली. ह्या सर्तीन ऑस्ट्रेलियेन काल न्युझीलंडाक हारयलो. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल बेंगलोर शारांत UP वॉरियर्सान दिल्ली कॅपिटल्साक 33 धावण्यांनी हारयलो. UP वॉरियर्सान 20 ओव्हरींनी 9 गडे बाद 177 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना दिल्ली कॅपिटल्स पंगडा 19 ओव्हरींनी आनी 3 बॉलांनी फक्त 144 धावण्यो करपाक मेळ्यो. UP वॉरियर्सा खातीर ग्रेस हॅरिसनान हॅट्रीक सयत 4 विकेटी घेतल्यो. UP वॉरियर्साच्या पंगडा खातीर 23 बॉलांनी 62 धावण्यो करपी शिनेल हॅनरीक प्लेयर ऑफ द मॅच जाहीर केले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान मध्य प्रदेश बिहार आनी आसामाच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतले. प्रत्येक व्यक्तीक ताच्या क्षमतेप्रमाण काम दिवप आनी प्रत्येक फॅमिलीक समृद्ध करपाक ती देशाच्या विकासाकडे जोडप हे फक्त सहकारी चळवळी वरवीं शक्य आसा अशें केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगला. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100 दिसांच्या क्षयरोग मुक्त भारत मोहिमेक लागून देशभरांत 5,00,000 परस चड क्षयरोग दुयेंती सापडल्यात. ICC दादल्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटान भारत आज पाकिस्ताना आड खेळटलो. ही मॅच दुबईन भारतीय वेळाप्रमाण दनपरां 2:30 वरांचेर सुरू जातली. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल बेंगलुरून UP वॉरियर्सान दिल्ली कॅपिटल्साक 33 धावण्यांनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आज 5:30 वरांचेर.